ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಕಲಬುರಗಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
ಬಬ್ಲು ಭಾಲು ಕಿ ಸೈರ್. ಹಿಮಾಲಯ ಕೆ ಬರ್ಫೀಲಿ ಪಹಾಡೋ ಪರ್ ಏಕ್ ಖೂಬ್ಸೂರತ್ ಛೋಟಾ ಸಾ ಭಾಲು ರಹತಾ ಥಾ. ಉಸ್ಕಾ ನಾಮ್ ಥಾ ಬಬ್ಲು. ಉಸ್ಕೆ ಲಂಬೆ ಚಮಕೀಲೆ ಕಾಲೆ ಔರ್ ಘನೆ ಬಾಲೋ ಮೇ ಏಕ್ ಭೀ ಸಫೇದ್ ಬಾಲ್ ನಹೀ ಥಾ. ವೋ ಚಂಚಲ್ ಔರ್ ಶರಾರತಿ ಥಾ. ಜಂಗಲ್ ಮೇ ಸಬ್ ಉಸೆ ಬಹುತ್ ಪ್ಯಾರ್ ಕರ್ತೆ ಥೆ. ವೋ ಮಾ ಕಾ ಲಾಡ್ಲಾ ಥಾ. ಸುಬಹ ಸೆ ಶಾಮ ತಕ್ ಬಬ್ಲು ಸಾರೆ ಜಂಗಲ್ ಮೇ ಉಛಲ್ ಕೂದ್ ಕರ್ತಾ ಔರ್ ಮಾ ಬೇಚಾರಿ ರಟ್ ಲಗಾತಿ ರಹತಿ. ಬಬ್ಲು ಬೇಟಾ ಬದಮಾಶಿ ಮತ್ ಕರೋ. ಬಬ್ಲು ಥೋಡಿ ದೇರ್ ಬೈಠ ಜಾವೋ, ಆರಾಮ್ ಕರ್ಲೋ. ಅರೆ ಬಬ್ಲು ಚೋಟ್ ಲಗ್ ಜಾಯೇಗಿ, ಧ್ಯಾನ್ ಸೆ. ಬಬ್ಲು ಘರ್ ಆಕರ್ ಖಾನಾ ತೋ ಖಾಲೋ. ಬಬ್ಲು ರಾತ್ ಹೋ ಗಯಿ ಹೈ ಬೇಟಾ, ಅಬ್ ತೋ ಸೋ ಜಾವೋ, ಮಾ ಕಹತಿ ರಹತಿ. ಔರ್ ಮಸ್ತ್ ಮೌಲಾ ಭಾಲು ನಯಿ ನಯಿ ಶೈತಾನಿಯಾ ಕರ್ತಾ ರಹತಾ ಔರ್ ಉನ್ಕಿ ಏಕ್ ನಾ ಸುನ್ತಾ. ಯೇ ಭೀ ಏಕ್ ಐಸಿ ಹಿ ರಾತ್ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ. ಮಾ ದಿನ ಭರ್ ಬಬ್ಲು ಕಿ ಶರಾರತೆ ಝೇಲ್ತೆ ಝೇಲ್ತೆ ಥಕ್ ಕರ್ ಸೋ ಗಯಿ ಥಿ. ಲೇಕಿನ್ ಬಬ್ಲು ಕೆ ಚಂಚಲ್ ದಮಾಗ್ ಮೇ ಢೇರ್ ಸಾರೇ ಸವಾಲ್ ಹಿಚಕೋಲೆ ಖಾ ರಹೆ ಥೆ. ರಾತ್ ಕೋ ಸೂರಜ್ ಕಹಾ ಸೋತಾ ಹೈ, ಚಾಂದ್ ಕಿ ಮಮ್ಮಿ ಕೌನ್ ಹೈ, ಜಬ್ ರಾತ್ ಕೋ ಮುಜೆ ನೀಂದ್ ನಹೀ ಆತಿ ತೋ ಮಮ್ಮಿ ಕೋ ಕ್ಯೂ ಆತಿ ಹೈ, ಕ್ಯೂ ಕಹಾ ಕಬ್ ಕೈಸೆ ಕೈಸೆ ಕಬ್ ಕಹಾ ಕ್ಯೂ. ಬಬ್ಲು ಕಾ ಸರ್ ಇತನೆ ಸಾರೇ ಸವಾಲೋ ಸೆ ಚಕರಾನೆ ಲಗಾ ತೋ ಚುಪಚಾಪ್ ಗಾರ್ ಕೆ ಬಾಹರ್ ಜಾಕರ್ ಬೈಠ ಗಯಾ. ರಾತ್ ಕಾ ಅಂಧೇರಾ ಅಜೀಬ್ ವೋ ಗರೀಬ್ ಆವಾಜ಼ೋ ಸೆ ಭರಾ ಹುವಾ ಥಾ. ಝೀಂಗರೋ ಕಿ ಕಿಟ್ ಕಿಟ್, ಠಂಡಿ ಹವಾ ಮೇ ಸರಸರಾತೆ ಪತ್ತೆ, ಚೌಧವೀ ಕೆ ಚಾಂದ ಔರ್ ತಾರೋ ಕಿ ರೋಶನಿ ಮೇ ಜಂಗಲ್ ಚಮಕ್ ರಹಾ ಥಾ. ಲೇಕಿನ್ ಬಬ್ಲು ಕೋ ಅಬ್ ಭೀ ಚೈನ್ ನಹೀ ಥಾ. ಕೈ ಸಾರೇ ಸವಾಲ್ ಅಬ್ ಭೀ ಉಸ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ತಿತ್ಲಿಯೋ ಕಿ ತರಹ ಉಡ್ ರಹೆ ಥೆ. ದರಸಲ್ ಬಬ್ಲು ಕಿ ಖ್ವಾಹಿಶ್ ಥಿ ಕೆ ವೋ ಕುಚ್ ಐಸಾ ಕರ್ ದಿಖಾಯೇ ಜಿಸ್ ಸೆ ಪೂರಿ ದುನಿಯಾ ಚೌಂಕ್ ಉಠೆ. ಕೋಯಿ ಐಸಿ ಚೀಜ್ ಜಿಸ್ಸೆ ಛೋಟೆ ಬಡೆ ಸಬ್ ಬೋಲ್ ಉಠೆ, ವಾ ಬಬ್ಲು ತುಮ್ನೆ ತೋ ಸಚಮುಚ ಕಮಾಲ್ ಕರ್ ದಿಯಾ, ಬಬ್ಲು ಕಿ ವಜೆ ಸೆ ದುನಿಯಾ ಮೇ ಭಾಲುವೋ ಕಾ ನಾಮ ಮಶೂರ್ ಹೋ ಗಯಾ ಹೈ.
ಮಗರ್ ಕೈಸೆ, ಐಸಿ ಕೌನ್ ಸಿ ಚೀಜ್ ಹೈ ಜಿಸ್ಕೋ ಕರ್ಕೆ ಮೈ ದುನಿಯಾ ಕಾ ಮಶೂರ್ ಜಾನವರ್ ಬನ್ ಸಕ್ತಾ ಹೂ.
ಬಬ್ಲು ಉಸಿ ಸೋಚ್ ಮೇ ಗುಮ್ಸುಮ್ ಥಾ ಕಿ ಉಸ್ಕಿ ನಜರ್ ದೇವದಾರ್ ಕೆ ಏಕ್ ಲಂಬೆ ದರಖ್ತ್ ಪರ್ ಪಡಿ. ದರಖ್ತ್ ಹವಾ ಮೇ ಝೂಮ್ ರಹಾ ಥಾ. ಜಬ್ ವೋ ಏಕ್ ತರಫ್ ಲಹರಾತಾ ತೋ ಐಸಾ ಲಗ್ತಾ ಜೈಸೆ ಉಸ್ಕಿ ಊಂಚಿ ಔರ್ ಬಡಿ ಬಡಿ ಟಹನಿಯಾ ಚಾಂದ್ ಕೋ ಛೂ ರಹಿ ಹೋ. ಅಚಾನಕ್ ಬಬ್ಲು ಕೆ ದಿಲ್ ಮೇ ಖಯಾಲ್ ಆಯಾ, ಉಸ್ಕಿ ಆಂಖೆ ಚಮಕ್ ಉಠಿ. ಖುಷಿ ಸೆ ಉಸ್ಕೆ ರೌಂಗ್ಟೆ ಖಡೆ ಹೋ ಗಯೇ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ದಿಲ್ ಮೇ ಖ್ವಾಹಿಶ್ ಪೈದಾ ಹುಯಿ ಕೆ ವೋ ನಾಚ್ ಉಠೆ. ಮಗರ್ ವೋ ಜಾನ್ತಾ ಥಾ ಕಿ ಅಗರ್ ಇಸ್ ಶೋರ್ ಸೆ ಮಾ ಉಠ ಗಯಿ ತೋ ವೋ ಫೌರನ್ ಉಸೆ ಪಕಡ ಕರ್ ಬಿಸ್ತರ್ ಮೇ ಸುಲಾ ದೇಂಗಿ. ಅಗರ್ ಉನ್ಹೇ ಬಬ್ಲು ಕೆ ದಿಲ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾ ಪತಾ ಚಲ್ ಗಯಾ ತೋ ವೋ ಉಸೆ ಖೂಬ್ ಡಾಂಟೇಂಗಿ ಔರ್ ಉಸ್ಕಾ ಖ್ವಾಬ್ ಅಧೂರಾ ರಹ ಜಾಯೇಗಾ. ಅರೆ ಹಾಂ, ಆಪ್ ಸೋಚ್ ರಹೇ ಹೋಂಗೆ ಕಿ ಆಖಿರ್ ಬಬ್ಲು ಕೆ ದಿಲ್ ಮೇ ದರಖ್ತ್ ಕೋ ದೇಖ್ ಕರ್ ಐಸಾ ಕೌನ್ ಸಾ ಖಯಾಲ್ ಆಯಾ ಹೋಗಾ ಜಿಸ್ ಸೆ ಉಸ್ಕೆ ಮಶೂರ್ ಹೋನೆ ಕೆ ಸಾರೇ ಖ್ವಾಬ್ ಸಚ್ ಹೋ ಜಾತೆ. ಮೈ ಆಪ್ಕೋ ಬತಾತಿ ಹೂಂ. ವೋ ಹಮೇಶಾ ಸೆ ಹಿ ದರಖ್ತ್ ಪರ್ ಚಡ್ನೆ ಮೇ ಮಾಹಿರ್ ಥಾ. ಅಬ್ ವೋ ಉಸಿ ದೇವದಾರ್ ಕೆ ಲಂಬೆ ದರಖ್ತ್ ಪರ್ ಚಡ್ ಜಾಯೇಗಾ. ಜಬ್ ಹವಾ ಸೆ ದರಖ್ತ್ ಚಾಂದ್ ಕಿ ತರಫ್ ಝುಕೇಗಾ ತೋ ಬಬ್ಲು ಝಟ್ ಸೆ ಛಲಾಂಗ್ ಲಗಾಕರ್ ಚಾಂದ್ ಪರ್ ಪಹುಂಚ ಜಾಯೇಗಾ. ಉಸೆ ಯಕೀನ್ ಥಾ ಕಿ ವೋ ಪಹಲಾ ಭಾಲು ಹೋಗಾ ಜೋ ಚಾಂದ್ ಪರ್ ಪಹುಂಚೇಗಾ. ಸಾರಿ ದುನಿಯಾ ಹೈರಾನ್ ಹೋ ಜಾಯೇಗಿ, ಜಂಗಲ್ ಕೆ ಸಭಿ ಭಾಲು ಹಸದ್ ಸೆ ಜಲ್ ಉಠೇಂಗೆ, ಖಾಸ್ ತೌರ್ ಪರ್ ಸೋನಾ ಔರ್ ಮೋಟಾ ಜೋ ಹಮೇಶಾ ಉಸ್ಕೆ ಖ್ವಾಬೋಂ ಕಾ ಮಜಾಕ್ ಉಡಾತೆ ಥೆ. ಚಶ್ಮಾ ಪಹನೆ ಬಡೆ ಬಡೆ ಸಾಯಿಂಸ್ದಾನ್ ಜಿನ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಮಾ ನೆ ಬಬ್ಲು ಕೋ ಬತಾಯಾ ಥಾ, ಅಪ್ನಿ ಲಂಬಿ ಲಂಬಿ ದೂರ್ಬೀನೋ ಸೆ ಉಸೆ ಚಾಂದ್ ಪರ್ ಚಲತೆ ನಾಚತೆ ದೇಖೇಂಗೆ. ಅಖಬಾರ್ ಮೇ ಉಸ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಖಬರೇ ಛಪೇಂಗಿ ಔರ್ ಉಸ್ಸೆ ಬಹುತ್ ಸಾರೇ ಸವಾಲ್ ಕಿಯೇ ಜಾಯೇಂಗೆ. ಬಬ್ಲು ಚಾಂದ್ ಸೆ ಬಹುತ್ ಸಿ ಬಾತೆ ಕರೇಗಾ ಔರ್ ಫಿರ್ ಶಾಯದ್ ಉಸೆ ಅಪ್ನೆ ಸಾರೇ ಸವಾಲೋ ಕೆ ಜವಾಬ್ ಭೀ ಮಿಲ್ ಜಾಯೇಂಗೆ. ಕಾಶ್ ಉಸ್ ವಕ್ತ ಆಪ್ ಜೈಸಾ ಸಮಝದಾರ್ ಬಚ್ಚಾ ವಹಾ ಹೋತಾ, ಆಪ್ ಹಿ ಬಬ್ಲು ಕೋ ಸಮಝಾ ಪಾತೆ ಕಿ ದರಖ್ತ್ ಚಾಹೆ ಕಿತನಾ ಭೀ ಲಂಬಾ ಹೋ ವೋ ಚಾಂದ್ ಕೋ ನಹೀ ಛೂ ಸಕ್ತಾ. हाँ, दूर से ऐसा लगता है कि दरख्त की लंबी शाखें आसमान तक पहुंच गई हैं, मगर अफसोस बबलू को समझाने वाला वहां कोई भी बच्चा ऐसा नहीं था। अपनी खुशी पर काबू पाते हुए बबलू जंगल की तरफ बढ़ा। ठंडी ठंडी हवा चल रही थी, मगर अपने ख्यालों में इस कदर खोया था कि उसे ठंडक भी महसूस नहीं हुई। अपने मोटे मोटे बालों की वजह से उसे शबनम से भीगने का भी एहसास नहीं रहा। वो तो बस जल्दी से दीवार के दरख्त पर देवदार के दरख्त पर पहुंचना चाहता था और अपने सारे ख्वाबों को पूरा कर लेना चाहता था। बबलू तेजी से दौड़ने लगा, तेज और तेज दौड़ता रहा, यहां तक कि वो दरख्त तक पहुंच गया। दरख्त के नीचे पहुंचकर उसने ऊपर की तरफ देखा और अपने आप से कहने लगा,
हाँ हाँ, मेरा अंदाजा बिल्कुल सही था, दरख्त सचमुच आसमान को छू रहा है।
अब बबलू ने आओ देखा न ताओ, जल्दी जल्दी दरख्त पर चढ़ने लगा, ऊपर और ऊपर। दरख्त बहुत ही लंबा था और चढ़ते चढ़ते ठंडक बढ़ने लगी। बबलू ने देखा कि धीरे धीरे दरख्त की टहनियां पतली होने लगी थीं। मन ही मन उसने सोचा,
टहनी पतली हो रही है या मैं मोटा हो रहा हूँ।
लेकिन बबलू भालू को उसकी ज्यादा फिक्र नहीं थी, वो तो बस चढ़ता गया ऊपर और ऊपर। आखिर वो बिल्कुल ऊपर तक पहुंच ही गया। मारे खुशी के बबलू को चक्कर आने लगे। उसने सोचा,
आहा, अब वो लम्हा आ चुका है जब सब कुछ बदल जाएगा। बस मुझे एक लंबी सी छलांग लगानी होगी और मेरे सारे ख्वाब पूरे हो जाएंगे।
मगर जब आखिरी छलांग लगाने के लिए उसने अपना सर उठाया तो उसने देखा,
अरे ये क्या, चांद तो अब भी बहुत बहुत दूर है यहाँ से, यहाँ से भी इतना ही दूर है जितना कि वो हमेशा रहता था।
अब बबलू को अपनी बेवकूफी का एहसास हुआ। उसे माँ की बातों की सच्चाई समझ में आई। माँ हमेशा कहती थी, बबलू पहले तुम कुछ करते हो और बाद में सोचते हो, बहुत गलत बात है बेटा। बबलू ने सोचा,
चुपचाप दरख्त से उतरकर गार में वापस जाना ही ठीक होगा।
लेकिन जैसे ही बेचारा भालू दरख्त से उतरने के लिए मुड़ा, अचानक आवाज आई।
ये कैसी आवाज है?
ये अजीब आवाजें कैसी थीं? दरख्त की कमजोर पतली टहनियां बबलू के वजन से टूटने लगी थीं।
मम्मी मम्मी,
चारों तरफ सन्नाटा छा गया, कोई चू ना चा। माँ अचानक गहरी नींद से चौंक कर उठी,
बबलू!
मगर बबलू तो गार में कहीं नजर नहीं आ रहा था।
बबलू!
गार के आसपास भी वो नहीं मिला।
बबलू बबलू
बबलू, मेरे बच्चे तू कहाँ है?
हाय मेरा बच्चा!
माँ हांफती कांपती जंगल में भागने लगी और आवाज देने लगी,
बबलू!
लेकिन बबलू तो जंगल की ठंडी गीली जमीन पर पड़ा था, बगैर हिले डुले, आंखें बंद, एकदम खामोश था।
बबलू, हाय मेरे बच्चे!
माँ ने नन्हे भालू को करीब से देखा। उसके सीने पर गहरी चोट आई थी। खून धीरे धीरे उसके जिस्म से निकलकर जमीन पर बह रहा था और वो बिल्कुल साकित पड़ा था।
बबलू बेटा,
बबलू बेटा, तुझे क्या हो गया मेरे बच्चे?
माँ की आंखों से टिप टिप आंसू गिरने लगे।
अब क्या होगा? क्या बबलू की कहानी यहीं खत्म हो जाएगी? यहीं इस दुख भरे मोड़ पर? चलो देखें आगे क्या होता है। माँ सिसकियां लेती हुई अपने बेटे के पास बैठी थी। अचानक माँ के हाथ में कुछ गुदगुदी सी हुई। ये क्या? इनके हाथ में एक बारीक चमकीली सी चीज नाच रही थी। वो चीज एक लंबे धागे की तरह थी और जब माँ ने ऊपर देखा तो वो चौंक गई। वो लंबा चमकीला धागा दरअसल चांद की किरण थी। इन्हें ऐसे लगा जैसे चांद हंसकर उनसे कुछ कह रहा था। हाँ हाँ, जल्दी करो।
माँ समझ गईं चांद क्या कहना चाहता था। उन्होंने फौरन देवदार का एक नुकीला पत्ता उठाया और किरण को इसमें पिरोकर बबलू के जख्म को सिलने लगी। बबलू के काले काले बालों पर किरण और भी चमक रही थी। जख्म भरते ही बबलू ने आंखें खोली।
माँ मुझे माफ कर दो, वो पेड़ और चांद मुझे लगा, मुझे माफ कर दो मम्मी।
लेकिन माँ की आंखें अपने लाडले को फिर से बोलता देखकर खुशी से चमक उठीं। उन्होंने बबलू को गले से लगा लिया। कोई बात नहीं बेटा, अब तू बिल्कुल ठीक है मेरे बच्चे। जंगल के बीचों बीच बाकी भालू भी जमा हो गए थे। बबलू के सीने पर चमकता गोल दायरा देखकर सभी हैरान थे। वो नहीं जानते थे कि ये पतला चमकता गोल दायरा सचमुच चांद की किरण है।
ओ बबलू, हमने ऐसा पहले कभी नहीं देखा, बूढ़े भालुओं ने सर हिलाते हुए कहा।
अरे बबलू, अब तो तुम जंगल के सबसे खूबसूरत भालू हो, कुछ मादा भालुओं ने शर्माते हुए कहा। और सोना मोटा दोनों बेचारे बिल्कुल चुप खड़े थे। अब वो कहते भी क्या, बबलू का ख्वाब आखिरकार पूरा जो हो गया था। बाकी भालुओं को जब पूरी कहानी का पता चला तो छोटे बड़े सब ने जिद की कि उन्हें भी ये चमकता हुआ गोल दायरा चाहिए। माँ ने हंसते हुए चांद की तरफ देखा और एक और किरण पकड़ ली। देवदार के नुकीले पत्ते में उसे फिर से पिरोकर दूसरे भालुओं के सीने पर एक एक करके सिलने लगी। बबलू को बड़ा मजा आ रहा था। वो अब भी नीचे बैठा अपने सीने पर बने गोल दायरे को देख रहा था। चांद की किरण कितनी खूबसूरत थी। अचानक उसे याद आया कि अब तक किसी ने चांद का शुक्रिया अदा नहीं किया। तभी उसने आसमान की तरफ देखा और चिल्ला उठा,
अरे रुको मम्मी, सब लोग रुको, चांद को देखो।
वाकई चांद अब पहले जैसा चमकता हुआ गोल नहीं था। अब वो कुछ पतला हो गया था और कमजोर नजर आने लगा था। सभी भालुओं को ये बहुत बुरा लगा। बबलू कहने लगा,
ओहो, हमने चांद की इतनी सारी किरणें ले ली कि वो बेचारा खुद छोटा हो गया।
मगर चांद मुस्कुराकर बोला, कोई बात नहीं मेरे प्यारे भालुओ, कुछ दिनों में मेरा जादू फिर से देखना। और हाँ कुछ दिनों बाद चांद फिर से गोल मटोल नजर आने लगा। उसके बाद बबलू की माँ ने दूसरे भालुओं के सीने पर फिर से किरण सिलने लगी। आप भी रात को आसमान देखकर इस बात का अंदाजा लगा सकते हैं, जब चांद पतला हो जाता है तो हिमालय की बर्फीली चोटी पर बबलू की माँ अपने नए काम में मशगूल रहती है, और जब चांद धीरे धीरे पहले की तरह गोल बन जाता है तब बबलू की माँ चांद को आराम करने देती है। क्या कहा आपने, बबलू का क्या हुआ? अरे हाँ, नन्हा बबलू तो सचमुच मशहूर हो गया था। आखिर उसके बगैर हिमालय के बाकी भालुओं को इस निशान के बारे में कैसे पता चलता? सच है, अगर बबलू इस रात देवदार के दरख्त पर से ना गिरता तो भालुओं को उस चमकते खूबसूरत निशान के बारे में कभी पता ही नहीं चलता। ऐसा है कि नहीं? आप जब भी किसी चिड़ियाघर में या किताब में हिमालय के भालुओं को देखेंगे तब मानेंगे कि मेरी कहानी बिल्कुल सच है।
Thank you.